93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। इट्स अ फॅन्टॅस्टिक मंडे मॉर्निंग, द 21st of March 2016। मला माहितीये थोडासा उशीर झालाय, पण इथे पोहोचण्यात उशीर नाही झाला। झालं असं की म्हटलं चालली आहेत गाणी, सोमवार सकाळ आहे, तसंही कोणी ऐकत नाहीये, कशाला उगच घशाला त्रास करून घ्यायचा, है की नाही? इतना पैसा मी इतनाच मिलेगा वगैरे होतं ना ते। गंमत करतोय, झाला मला अगदी 1.5-2 मिनिटं उशीर झाला आणि तेवढ्या जाहिराती चालू झाल्या। त्यामुळे म्हटलं आता जाहिराती थांबवून पुन्हा मी बोलणं बरोबर नाही, गाणं बिणं वाजू दे छानपैकी। I've got a wonderful show lined up for you। 1-2 महत्वाचे, खूप महत्वाचे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत। संग्राम बोलतो पुणेकर खुलतो मध्ये। हा आठवडा येणारा प्रचंड मोठा असा लॉंग वीकेंड, बरं का, मोठा लॉंग वीकेंड, डोक्याला हेडेक आणि FC कॉलेज रोड, ही जी आपली स्टाईल आहे ना इंग्रजी आणि मराठी बोलायची, ती मला खूप आवडते, टिपिकल पुणेरी आहे ती। तर या लॉंग वीकेंडमध्ये काय प्लॅन्स आहेत एक, आणि दुसरं म्हणजे होळी रंगपंचमी वगैरे याचे काय प्लॅन्स आहेत, पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे, हे सगळं डिस्कस करायचं आहे तुमच्याबरोबर। पण अर्थात सुपरहिट गाणी जास्त महत्वाची। This is what's coming up in about half an hour. पण आता लगेच मी आहे संग्राम, 93.5 रेड FM बाज जाते रहो।